नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वच पक्षांचा जोमाने प्रचार सुरू. मराठवाड्यात दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभा. भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज अकोला आणि नांदेड इथं सभा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणुकीत बंडखोरी करणारे 8 जण निलंबित. मतदार जनजागृतीसाठी उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा या विशेष अभियानाचा शुभारंभ. आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या T20 क्रिकेट सामन्यात भारताचा 61 धावांनी विजय. आता सविस्तर बातम्या. विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वच पक्षांचा जोमाने प्रचार सुरू असून सत्ताधारी आणि विरोधकांच्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारासाठी राज्याच्या दौऱ्यावर असून आज त्यांच्या अकोला आणि नांदेड इथं सभा होणार आहेत. नवीन नांदेडमध्ये कवठा इथल्या मैदानावर ही सभा होईल. दरम्यान मोदी यांनी काल धुळे आणि नाशिक इथं जाहीर सभा घेतल्या. धुळे इथं सभेला संबोधित करताना त्यांनी महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्याचं काम केवळ महायुतीचं सरकारच करू शकतं असं सांगितलं. महिला सक्षमीकरण, युवकांना रोजगार, आदिवासींचे हक्क इत्यादी क्षेत्रात युती सरकारनं राबवलेल्या योजनांचा उल्लेख त्यांनी केला. महाविकास आघाडीनं अनेक विकास प्रकल्पांच्या मार्गात खोडा घातला असा आरोप करत आघाडीमध्ये आपसात भांडणं असल्याबद्दल त्यांनी टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल धाराशिव इथं धाराशिव मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अजित पिंगळे आणि तुळजापूर मतदारसंघाचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. राज्यात महायुतीचं सरकार आल्यावर पहिल्या 100 दिवसांचं व्हिजन मांडत त्यानुसार काम करणार असल्याचं शिंदे यांनी यावेळी सांगितलं. आज त्यांची परभणी इथं सभा होणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या 9 विधानसभा मतदारसंघात उमेदवार जनसंवाद आणि पदयात्रेवर भर देत आहेत. काल औरंगाबाद मध्य मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार सुहास दाशरथे यांनी मतदारसंघात पदयात्रा काढून नागरिकांशी संवाद साधला. महाविकास आघाडीचे औरंगाबाद मध्यचे उमेदवार बाळासाहेब थोरात तसंच औरंगाबाद पूर्व मतदारसंघातले MIM पक्षाचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी नागरिकांशी संवाद साधला. पैठण मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी आडूळ इथं प्रचारसभा घेतली. दरम्यान छत्रपती संभाजीनगर इथं आज विविध पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या 3 प्रचारसभा होणार आहेत. महायुतीच्या उमेदवारांसाठी भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सिडको परिसरात बजरंग चौक इथं संध्याकाळी सभा होईल. महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची सिडको N4 मधल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं तसंच MIM पक्षाचे नेते खासदार असदुद्दीन ओवेसी यांची हर्सुल परिसरात संध्याकाळी सभा होणार आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव इथं महायुतीचे उमेदवार तानाजी मुटकुळे यांच्या प्रचारार्थ भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सभा घेतली. लोकसभेला फेक नॅरेटिव्ह पसरवून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण केला आणि महायुतीचं मोठं नुकसान केलं. आता विधानसभेला मात्र फेक नॅरेटिव्ह चालणार नाही असं त्या म्हणाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल परभणी जिल्ह्यात सेलू इथं जिंतूर विधानसभा मतदारसंघातले पक्षाचे उमेदवार विजय भांबळे तसंच हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत इथं महाविकास आघाडीचे उमेदवार जयप्रकाश दांडेगावकर यांच्या प्रचारार्थ सभा घेतल्या. पवार यांच्या आज बीड जिल्ह्यात परळी, आष्टी आणि बीड इथं सभा होणार आहेत. लातूर शहर विधानसभेचे काँग्रेसचे उमेदवार अमित देशमुख यांच्या प्रचारार्थ काल प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची सभा झाली. महाविकास आघाडीची सत्ता राज्यात आल्यास लातूरला सोयाबीनचं विशेष केंद्र उभारणार असल्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी काल जालना इथं सभा घेतली. विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या 8 जणांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं निलंबित केलं आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी यासंदर्भातलं पत्रक जारी केलं. यामध्ये नांदेड इथले विश्वंभर पवार, पूजा व्यवहारे, आनंद सिंधीकर यांचा समावेश आहे. राज्यात येत्या 20 तारखेला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचं आवाहन अभिनेते सुनील बर्वे यांनी केलं आहे.
20 नोव्हेंबर 2024 रोजी माझा मतदानाचा हक्क जो आहे तो बजावणार आहे. त्या दिवशी अर्थातच सुट्टी आहे, पण त्या सुट्टीचा फायदा घेऊन कुठेतरी आपण फिरायला जाणं किंवा मतदान न करणं असं गैरजबाबदारीचं काम आपण सगळ्यांनी कोणीच करू नये. आणि आपण सगळ्यांनी मतदानाचा आपला जो एकमेव हक्क आहे, जो 5 वर्षातून एकदा आपल्याला मिळतो, तो नक्की आपण त्याचा फायदा घेतला पाहिजे आणि मतदान केलं पाहिजे. थँक्यू व्हेरी मच.
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आढावा विधानसभा मतदारसंघांचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी 7:10 आकाशवाणीवरून प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल. निवडणुकीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचं जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितलं आहे. या निवडणुकीत युवकांनी मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं आवाहनही त्यांनी केलं.
ज्यांनी नव्याने मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट केलेलं आहे अशा सर्व युवा मतदारांना माझा आग्रह असणार आहे की या लोकशाहीच्या समृद्धीसाठी, लोकशाही बळकट करण्यासाठी सर्व युवा मतदारांनी मतदान प्रक्रियेमध्ये भाग घ्यावं. आपण स्वतः तर मतदान करावंच, परंतु आपल्या कुटुंबियातील सर्वांनी मतदान केलं का नाही याची खात्री करावी. सर्वांना मतदानासाठी प्रेरित करावं आणि आपल्या जिल्ह्यामध्ये मतदानाची टक्केवारी भरघोस होईल यासाठी सर्व युवकांनी कटाक्षाने दक्षता घ्यावी.
जिल्हाधिकारी स्वामी यांची आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरचे वृत्त विभाग प्रमुख समरजित ठाकूर यांनी घेतलेली ही मुलाखत आज सकाळी 11:30 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणार आहे. आमच्या AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवरही आपल्याला ही मुलाखत ऐकता येईल. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदार जनजागृतीसाठी उत्सव निवडणुकीचा अभिमान महाराष्ट्राचा या विशेष अभियानाचा शुभारंभ काल मुंबईत करण्यात आला. यावेळी ये पुढे मतदान कर या महाराष्ट्र मतदान गीताचं लोकार्पण करण्यात आलं. या अंतर्गत राज्यातल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मतदार जनजागृती अभियान कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. भारत निवडणूक आयोगाचे अधिकारी, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे सदिच्छा दूत श्री गौरी सावंत आणि निलेश सिंगीत, क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे, अभिनेत्री वर्षा उसगावकर, मतदार गीताचे गायक मिलिंद इंगळे, दिग्दर्शक रोहित शेट्टी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगर इथं या कार्यक्रमाचा शुभारंभ स्मार्ट सिटी सभागृहात करण्यात आला. आपल्या देशाची निवडणूक प्रक्रिया ही जगात आदर्श आणि पारदर्शक आहे. जास्तीत जास्त लोकांचा प्रतिनिधित्व करणारा प्रतिनिधी पाहिजे, त्याकरता सर्वांनी मतदान करणं आवश्यक असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. याअंतर्गत नांदेड जिल्हास्तरीय कार्यक्रम शहरातल्या तिरंगा ध्वज कॉर्नर या ठिकाणी घेण्यात आला. जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल, महापालिका आयुक्त डॉ महेशकुमार डोईफोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात नांदेडकरांनी मतदान करण्याची शपथ घेतली. मतदार जनजागृतीसाठी धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर इथं स्वीप कक्षाच्या वतीनं तहसीलदार अरविंद बोळंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थी कर्मचाऱ्यांना मतदानाची शपथ देण्यात आली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात येत्या 20 तारखेला मतदानाच्या दिवशी भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्यात यावे असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 4 T20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना भारतानं 61 धावांनी जिंकला. काल डर्बन इथं झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करत भारतीय संघानं 20 षटकात 8 बाद 202 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल आलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ 18व्या षटकात एक चेंडू शिल्लक असतानाच 141 धावसंख्येवर सर्वबाद झाला. 50 चेंडूत 107 धावा करणारा भारताचा संजू सॅमसननं सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. बीड जिल्ह्यात पाडळसिंगीच्या टोलनाक्याजवळ चारचाकी गाडीला अज्ञात वाहनानं धडक देऊन झालेल्या अपघातात पिता पुत्र जागीच ठार झाले तर 4 जण जखमी झाले. काल सकाळच्या सुमारास नातेवाईकाच्या लग्नासाठी मुंबईहून बीडकडे येणाऱ्या सय्यद कुटुंबियांच्या गाडीला अज्ञात वाहनानं पाठीमागून जोरदार धडक दिली. यात सय्यद हमीद आणि सय्यद मुदस्सीर या पिता पुत्राचा मृत्यू झाला. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं स्थानिक गुन्हे शाखेनं एका महिलेकडून 18 लाख रोख रक्कम जप्त केली. आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या तपासणीत ही कारवाई करण्यात आली. पाटोदा तालुक्यातल्या भाकरेवस्ती इथं गुन्हे शाखेनं डीजे साहित्य चोरणारी टोळी पकडली असून 11 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवाशांची वाढती मागणी आणि गर्दीचा ताण कमी करण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेनं नांदेड मुंबई नांदेड रेल्वेच्या 2 विशेष फेऱ्या करण्याचं ठरवलं आहे. ही गाडी उद्या 10 नोव्हेंबरला रात्री 11:00 नांदेड इथून सुटेल आणि परवा 11 नोव्हेंबरला दुपारी 2:30 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई इथं पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी मुंबईहून दुपारी 3:30 निघून मंगळवारी सकाळी 6:15 नांदेडला पोहोचेल. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेअंतर्गत आयोजित महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा उद्या 10 नोव्हेंबरला होत असून बीड इथल्या 16 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होत आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वच पक्षांचा जोमाने प्रचार सुरू. भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज अकोला आणि नांदेड इथं सभा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणुकीत बंडखोरी करणारे 8 जण निलंबित. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.